आता आपण जुळे या नोंदीकडे वळूया. जुळे ट्विन्स. गर्भवती स्त्रीच्या एकाच प्रसूतीत एका पाठोपाठ दोन बालके जन्माला येतात तेव्हा त्यांना जुळे म्हणतात. सामान्यपणे एका गर्भवतीच्या अखेरीस प्रसूती होऊन एक बालक जन्माला येते, परंतु त्याऐवजी दोन बालके जन्माला आल्यास त्यातील एका मुलाचा किंवा मुलीचा उल्लेख जुळे ट्विन असा करतात आणि त्या बालकांच्या जोडीचा उल्लेख जुळी किंवा जुळ्या अथवा ट्विन्स असा अनेकवचनी शब्दाने केला जातो. जुळ्या बालकांचे दोन प्रमुख प्रकार असतात. एक युग्मनज म्हणजे मोनोझायगॉटिक आणि द्वियुग्मनज म्हणजे डायझायगॉटिक. एक युग्मनज जुळ्यांचा उगम एक अंडपेशी आणि एक शुक्रपेशी यांच्यापासून तयार होणाऱ्या एकाच युग्मकापासून होतो. अशा युग्मकाच्या पहिल्या पेशी विभाजनानंतर तयार झालेल्या दोन पेशी काही कारणानं एकमेकांपासून अलग झाल्या की त्यातील प्रत्येक पेशी एका स्वतंत्र युग्मकाप्रमाणे वागते आणि स्वतंत्रपणे एक पूर्ण भ्रूण तयार करते. या दोन्ही भ्रूणातील गुणसूत्रे आणि त्यावरील जनुके एकाच पेशीपासून तयार झालेली असल्यामुळे दोन्ही मुलांचे लिंग सारखेच असते, तसेच त्यांच्यात कमालीचे साधर्म्य असते. त्यांना एक अंडज जुळे आयडेंटिकल ट्विन्स असं म्हणतात. द्वियुग्मनज जुळ्यांचा जन्म हा एकावेळी विमोचित झालेल्या दोन वेगवेगळ्या अंडपेशींचे फलन दोन वेगवेगळ्या शुक्रपेशींद्वारे घडून आल्यामुळे होतो. या दोन्ही युग्मकांना त्यांच्या मातापित्यांपासून मिळणारी गुणसूत्रे, त्यांच्या ठाई असणारी जनुके आणि त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या बालकांचे गुणधर्म सारखे असतीलच असे नाही. तसंच ती दोन्ही बालके एकाच लिंगाची असतील असेही नाही. अशा बालकांना द्विवीज जुळे अर्थात फ्रँटर्नल ट्विन्स असं म्हणतात. या दोन प्रकारांच्या जुळ्या बालकातील आणखीन काही भेद पुढील प्रमाणे आहेत. एक युग्मनज जुळ्यांना भ्रूणपटल ॲम्नियॉटिक मेम्ब्रेन तसंच भ्रूणवेष्ट कोरिओनिक मेम्ब्रेन आणि वार अर्थात प्लासेंटा या बाबी सामायिक असतात. तर द्वियुग्मनज जुळ्यांना भ्रूणपटल भ्रूणवेष्ट आणि वार स्वतंत्र असतात. एक युग्मनज जुळ्यांचा उगम एकाच युग्मनजापासून होत असल्यानं दोन्ही बालकांची गुणसूत्रे तंतोतंत सारखी असतात आणि त्यांची जनुके देखील एकसारखीच असतात. द्वियुग्मनज जुळ्यांच्या बाबतीत दोन्ही बालकांची गुणसूत्रे आणि जनुके एकसारखी असतीलच असं नाही. एक युग्मनज जुळ्यांमध्ये सर्व जनुक नियंत्रित गुणधर्मांमध्ये सुसंवाद आढळून येतो, तसा तो द्वियुग्मनज जुळ्यांमध्ये आढळेल असं नाही. जुळी बालकं जन्माला येण्याचे जगात सर्वाधिक प्रमाण पश्चिम आफ्रिकेत योरुबा वंशाच्या लोकांमध्ये आढळते. हे प्रमाण प्रति हजार प्रसूतींमध्ये 45 ते 50 जुळ्या बालकांच्या जोड्या म्हणजे 90 ते 100 बालकं एवढं असतं. जुळ्यांचे सर्वात कमी प्रमाण दक्षिण पूर्व आशियाच्या भागात आढळते. हे प्रमाण प्रति हजार 12 ते 18 बालके एवढेच आहे. काही कुटुंबियांच्या आहारात असलेल्या याम या पदार्थाच्या सेवनातून मिळणाऱ्या नैसर्गिक पादप एस्ट्रोजेन फायटो एस्ट्रोजेन या घटकांमुळे स्त्रियांच्या दोन्ही अंडाशयांतून अंडविमोचन होत असल्याचे आणि एकाच वेळी दोन अंडपेशींचे फलन होत असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. तसंच जुळी बालकं जन्माला घालण्याची प्रवृत्ती काही कुटुंबात आणि त्यांच्या नातेसंबंधात आढळून आल्यामुळे ही प्रवृत्ती आनुवंशिक असावी असं सुद्धा मानलं जातं. एक युग्मनज जुळ्यांचा एक विशेष प्रकार असा आढळतो की यामध्ये दोन्ही बालकांची शरीरे एकमेकांच्या शरीराला काही प्रमाणात जुळलेली असतात. त्यात फक्त त्वचेपासून ते रक्तवाहिन्या यकृत अशा शरीरांपर्यंत अंतर्गत अवयवांचा सुद्धा समावेश असू शकतो. अशा बालकांना जन्मभर एकत्रच राहावं लागतं. अशा जुळ्यांबद्दलची माहिती पहिल्यांदा सयाम म्हणजे थायलंड इथून मिळाली, म्हणून त्या बालकांना सयामी जुळी असं म्हणतात. यातील काही बालकांना शस्त्रक्रियेनं एकमेकांपासून वेगळं करण्यात यश आलं आहे. एका प्रसूतीत दोनपेक्षा अधिक म्हणजे तीन चार वा पाच बालकं जन्मल्याच्याही नोंदी आहेत. अशी बालकं आयडेंटिकल किंवा फ्रॅटर्नल असू शकतात. उदाहरणार्थ तिळ्यांमधली तिन्हीही बालकं भिन्न अंडपेशींपासून जन्मलेली फ्रॅटर्नल असू शकतात, किंवा दोन आयडेंटिकल एकाच अंडपेशीतून जन्मलेली आणि एक फ्रॅटर्नल म्हणजे वेगळ्या अंडपेशी पासून बनलेलं असू शकतात. उंदीर, मांजर, कुत्रा, ससा अशा प्राण्यांमध्ये एका वेतात जास्त पिल्ले जन्माला येतात. या माद्यांची गर्भाशये मोठी असणे आणि अंडाशयातून एका वेळी जास्त अंडपेशींचे विमोचन होणे ही त्यामागील कारणे आहेत. हा जुळ्यांचा प्रकार मानता येतो. आर्मडिलो नावाचा सस्तन प्राणी नेहमी चवळ्यांना जन्म देतो आणि ती एक युग्म नज असतात. ही नोंद अभिजित देशपांडे आणि शिवाप्पा किट्टद यांनी लिहिली आहे.